नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. ग्रेटर नोएडामध्ये उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2025 उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या मेळाव्यात राज्याच्या विविध हस्तकला परंपरा, आधुनिक उद्योग, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच उदयोन्मुख उद्योजक एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. त्यानंतर पंतप्रधान राजस्थानमध्ये 1,22,100 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत. 19,210 कोटी रुपये खर्चाच्या हरित ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन आणि फलोदी, जैसलमेर, जालोर आणि सीकर इथं सौर प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. वैज्ञानिक तसंच औद्योगिक संशोधन क्षेत्राशी संबंधित योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. सुमारे 2,277 कोटी रुपयांची ही योजना संशोधन क्षेत्रात कार्यासाठी शास्त्रज्ञ तसंच विद्यार्थ्यांना एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देईल असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. ते काल दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीतल्या निर्णयांची वार्ताहरांना माहिती देत होते. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराएवढा बोनस देण्याला तसंच जहाजबांधणी क्षेत्रासाठी सुमारे 69,000 कोटी रुपयांहून अधिकच्या एका विशेष पॅकेजला मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक ठिकाणी मंत्र्यांकडून पाहणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करून सरसकट मदतीचं आश्वासन दिलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात मौजे पिंपळगाव घाटापासून पूरग्रस्त दौऱ्याची पाहणी केली. पुरामुळे शेतकरी बांधव आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झालेला परिणाम तसंच गावात झालेलं नुकसान त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, गावकऱ्यांना धीर दिला आणि त्यांचं मनोबल वाढवलं. पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात कनेरगाव आणि अंबाळा इथं नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा खंडित होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं सज्ज राहण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत. मुंबईत यासंदर्भात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि लातूर परिमंडळासह राज्यातल्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. रुग्णांना सर्व प्रकारची सेवा देण्यासाठी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी 24 तास उपलब्ध रहावं तसंच पूरस्थितीच्या काळात जलजन्य आजारावर प्रतिबंध करण्याची तयारी ठेवावी अशा सूचनाही आंबेडकर यांनी केल्या. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून सरकारनं शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा दौरा हा केवळ दिखावा असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना जास्त मदत केली पाहिजे यासाठी 6 महिन्यांचा आमदार वेतन मुख्यमंत्री सहायता कक्षाला देणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार 1 महिन्याचं संपूर्ण वेतन देणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली. शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्री आणि आमदारांनीही आपलं 1 महिन्याचं वेतन मुख्यमंत्री निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा इथं 71 नक्षलवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं. यापैकी 30 नक्षलवाद्यांवर 69,00,000 रुपये बक्षीस जाहीर होतं. गडचिरोली जिल्ह्यातही 6 जहाल नक्षलवादी काल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर शरण आले. यात 3 महिला आणि 3 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या सर्वांवर 62,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. त्यांच्या पुनर्वसनासाठी 52,00,000 रुपये सरकार देणार आहे. राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सांगलीच्या तिरंगा मंडळानं पहिला क्रमांक पटकावला असून लातूरच्या वसुंधरा वृक्षारोपी मंडळानं दुसरा तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सुवर्णयोग तरुण मंडळानं 3रा क्रमांक मिळवला आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावरील विजेत्या मंडळांची घोषणाही काल पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मिनल जोगळेकर यांनी केली. प्रथम क्रमांक विजेत्या मंडळांना आज मुंबईत पारितोषिकं देण्यात येणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.